hari-hari.
வந்தே குருநாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித சுவாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹல மோஹர்ஷாந்தயே குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். சமோஹம் சர்வபூதேஷு நமே த்வேஷ்யோஸ்தி ந ப்ரியஹ யே பஜந்தி புமாம் பக்த்யா மயி தே தேஷு சாத்யஹம். மீ சர்வ பூத மாத்ரான்ச்யா டிகாணி சமத்வானி அஸ்தோ. கோணாஹி பூத மாத்ராச்யா பாபத் तो माला द्वेष अथवा प्रिय नसतो. जे माला अत्यंत भक्तिभावानी भसतात ते माझ्यामध्येच असतात आणि त्यांच्यामध्ये देखील मी असतो. नववा अध्याय एकोणतीसावा श्लोक. अर्पण करून उपासना असा विषय आहे. अत्यंत भक्तीने अर्पण करणं आपल्या जवळचं जे आहे आपल्या पोझिशनमध्ये जे आहे ते अर्पण करणं. अर्पण करत असताना नियत चित्त होऊन अर्पण करणं. भक्तिभावपूर्वक अर्पण करणं. अनन्य भक्तीने अर्पण करणं. आणि मग आपल्या जवळच्या गोष्टी अर्पण करत असताना अर्पण करणं म्हणजे देऊन टाकणं. मग कर्म देखील अर्पण करणं. भोग अर्पण करणं. होम दान तप अर्पण करणं. साधना देखील अर्पण करणं. अशा प्रकारचा विषय चाललेला आहे. कर्म अर्पण केली आणि त्याच्याबरोबरच भोग अर्पण केले आणि यज्ञ दान तप आदि क्रिया अर्पण केल्या तरी देखील करणं आहे आणि अर्पण करणं आहे. करायचंही आहे आणि अर्पणही करायचं आहे. करायचंच नाही असं नाही. करून अर्पण करायचं आहे. त्यामुळे मग त्याचे परिणाम म्हणून शुभाशुभ असं काही निष्पन्न होणार. अर्पण बुद्धीने केलं आणि भगवंताला अर्पण करायचं म्हणून केलं तरी त्याचा चालू नाहीये का? एकच चालू आहे. हा आहे ना? असं नाही. इतके दिवस उत्तम साथ देतो एखाद्या वेळेला, ठीक आहे काढून दे. काही शुभ आणि काही अशुभ अशी फळं मात्र निर्माण होणार. अर्पण बुद्धीने जरी कर्म केले तरी देखील शुभाशुभ फल निर्माण झाल्याखेरीज राहत नाहीत. काही कर्मांचे परिणाम शुभ होणार, काही कर्मांचे परिणाम अशुभ राहणार. पण अर्पण केल्यामुळे जी निसंगता प्राप्त होते, करून अर्पण केल्यामुळं त्या कर्मातून कर्मबंधातून ज्या तऱ्हेने सुटतो, कर्मापासून वेगळा होतो, शुभ आणि अशुभ फल स्वीकारणारा देह आहे आणि देह देहापासून वेगळा आहे असा बोध निर्माण होतो, त्यामुळे कर्मबंधनापासून सुटतो. म्हणून अर्पण करणं ही एक गोष्ट आहे आणि बंधनातूनही जर सुटला तर खरं अर्पण केलं असं म्हटलं जाईल, नाहीतर खरं अर्पण केलं असं म्हटलं जाणार नाही. आम्ही केलं काम पण आम्हाला अनुभव नाही चांगला आला असं जर वाटलं तर वाईट अनुभवात का होईन आपण अडकला. सुटला नाही, कर्म करतानाच काही एक अहंकार होता त्यामुळे चांगला अनुभव आला नाही या फळामध्ये देखील अडकला. आम्ही केलं काम पण फार चांगला अनुभव आला, फार चांगल्या अनुभवाच्या फळामध्ये अडकला. शुभाशुभ फल ही निश्चितच मिळणारच आहेत, त्याच्यातून तो मुक्त केला जाशील, अशा तऱ्हेने तू संन्यास योग युक्तात्मा होशील. संन्यास आणि योग हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यहा स संन्यासी च योगी च न निरग्नी न च अक्रिया. जो अग्निघरात सांभाळून ठेवतो, गृहस्थ धर्माचं पालन करतो तो योगी असं नसून, किंवा कर्मच न करणारा तो संन्यासी असं नसून, कर्मफळाच्या ठिकाणचा आश्रय जो सोडून देतो, अनाश्रित कर्मफलम, कर्म करताना सुरुवातीलाच फळाचा आश्रय फळ मिळेल अशी भावना, त्याचा आश्रयच सोडून देतो. फळ काही का निष्पन्न होवो, कर्तव्य म्हणून करणार आहे. कार्यम कर्म करोति यहा, जो कर्म करतो संन्यासी तो संन्यासी आहे, योगीच तोच योगी आहे. न निरग्निही न च अक्रिया, अग्नि सांभाळणारा योगी नाही. अग्नी सांभाळणारा याचा अर्थ गृहस्थाच्या घरात अग्नी सांभाळला जातो. दोन वेळेची भ्रांत असते ना, जेवण महत्वाचं आहे अग्नीवर होणार, म्हणून तो अग्नीची पूजा करतो आणि स्वयंपाक करतो आणि आलेल्यांचं उत्तम करतो, गृहस्थ धर्माचं परिपालन करतो, अशी अग्नीची सेवा करणारा तो कर्मयोगी असं नाही आणि मुळीच कर्म न करणारा संन्यासी असं देखील नाही. संन्यासी जो आहे तर तो बंधापासून मुक्त झाला पाहिजे, कर्मफलाच्या बंधापासून. तर तो कर्मच करणार नाही पण संकल्पाच्या बंधापासून देखील मुक्त झाला पाहिजे आणि कर्मयोगी देखील संकल्पाच्या बंधापासून मुक्त झाला पाहिजे. असं जर झालं तरच तो संन्यासी अथवा तरच तो कर्मयोगी. असा संन्यास योग युक्तात्मा होशील.
भगवंतांनी चौथा अध्याय लिहिला त्याचं नाव फार उत्तम दिलं व्यासांनी लिहिला भगवंतांनी जो उपदेश केला ज्ञान कर्म संन्यास योग असं त्या अध्यायाचं नाव आहे आणि त्या अध्यायामध्ये एक खूप चांगला विषय आला म्हणून त्याला ज्ञान कर्म संन्यास योग असं नाव पडलं ते म्हणजे कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म अशी एक स्थिती भगवंतांनी त्याच्यामध्ये सांगितली कर्मणी अकर्म या पश्येत आपली सगळी कर्म चाललेली असताना मुळीच कर्म न करणारा जो आहे त्याला जो पाहत राहतो मी कर्म करत असताना माझ्या ठिकाणी मुळीच कर्म न करणारा एक आहे तो कर्मच करत नाही देह मन बुद्धी कर्म करत असताना देखील तो अत्यंत उगा असतो साक्षी असतो द्रष्टा असतो स्वरूपाच्या ठिकाणी परिपूर्ण असतो त्याला कर्म करून काहीही मिळवायचं नसतं कर्म न केल्यामुळे त्याचं काहीही नुकसान होणार नसतं तो नेहमीच तृप्त असतो त्याच्या सगळ्या कामना तृप्तच झालेल्या असतात तो आपल्या ठिकाणी परिपूर्णतेचा अनुभव घेतच असतो आणि तो मुळीच कर्म करत नाही कर्म करत असतानाच अंतर्यामी एक असा कोणीतरी आहे की जो अकर्म दशेमध्ये आहे कर्मणी अकर्म या पश्येत जसं चाक फिरत असताना जो आस असतो तो एकदम स्थिर असतो फिरत असतानाच एक गोष्ट अशी असते की जी मुळीच फिरत नसते पण ती आहे म्हणून चाक फिरत असत जर आस ही फिरेल तर चाकाच्या फिरण्याला अर्थच राहणार नाही मग गतीच येणार नाही तो उगेच आहे आणि त्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी फिरत आहेत हे जो पाहतो कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणी च कर्म या आणि आपल्या अकर्म दशेमध्ये काहीही न करण्याच्या दशेमध्ये एक करणं घडतच असतं हेही जो पाहतो हेही जो लक्षात घेतो मी वस्तुत अत्यंत अकर्ता असताना आत्मभावाने कुठल्याही कर्माचा प्रेरक नसताना कुठलंही फळ माझ्याकरता हवं असा माझा भाव नसताना मुळातच पूर्ण असताना अशा माझ्या स्थितीमध्ये देखील कर्म चाललेलं आहे असं जो पाहतो देह मन बुद्धीने सबुद्धिमान मनुष्येशु सयुक्त कृत्स्न कर्म कृत त्यांनीच सुयोग्य रीतीने सगळी कर्म केली असं जाणायला हरकत नाही तो बुद्धिमान तो संन्यास योग युक्तात्मा तो कर्मही करतो आहे म्हणजे देह मन बुद्धी कर्म करते आहे पण त्याचा असा भाव आहे की माझ्याच अधिष्ठानावर देह मन बुद्धी कर्म करते म्हणून म्हटलं तर तो कर्म करतो आणि म्हटलं तर सगळ्या कर्मांपासून तो अत्यंत अलिप्त असतो असा जो मनुष्य आहे तो कर्माकडे स्थिर राहून पाहतो आपल्याच देह मन बुद्धीतून विकसित होणाऱ्या कर्मांकडे तो अत्यंत स्थिर बुद्धीने पाहतो त्याच्या असं लक्षात येतं की देह मन आणि बुद्धी उदंड कर्म करतायत त्यांची ती प्रेरणा आहे त्यांची ती प्रकृती आहे पण त्याच्यापासून कर्म करणारा मी अत्यंत वेगळा आहे तो मुळीच कर्म करत नाही त्याची फळंही मिळत आहेत पण कोणत्याच कर्मांकरता मी कर्म करत नाही देह मन बुद्धी कर्म करतात फळ देह मन बुद्धीला मिळतात
मी कर्म देखील स्वीकारत नाही आणि त्याचं फळ देखील स्वीकारणारा मी नाही. अशा रीतीने मी करतो या भावापासून देखील तो मुक्त होतो आणि त्याचं फळ मला मिळतं या भावापासून देखील तो मुक्त होतो. आणि जर फळाच्या पासून मुक्त झाला तर खरं त्यांनी केलं नाही असं देखील समजलं पाहिजे. जर फळामध्ये अडकला, फळभावनेमध्ये अडकला, तर मी करत नाही हे फार वरवरचं होतं असं सिद्ध होतं. कस्स कस्स असं म्हणतात ना, कस्स कस्स. तसं कस्स कस्स असं खोटं म्हणत नाही. अशा रीतीने तो मुक्त होतो आणि मला येऊन प्राप्त होतो. कर्म करत असताना देखील तो अत्यंत सम असतो, आत्मच असतो, आत्म्यामध्ये असतो आणि कर्मफळाच्या वेळेला देखील तो आत्म्यामध्ये असतो. फळ जेव्हा दुःखद अशुभ मिळतं तेव्हा त्याच्या देह मन बुद्धीला दुःख होतं, पण त्या दुःखाच्या वेळेला देखील तो आत्म्यात असतो आणि सम असतो. आणि शुभाच्या वेळेला देखील, आनंदाच्या वेळेला देखील तो आत्म्यातच असतो आणि सम असतो. शुभ आणि अशुभ अशा फळाविषयी तो अत्यंत समत्वानी असतो. अशा समत्वाचा अभ्यास केल्यानंतर मुक्त होतो. शुभ आणि अशुभ फळाच्या पासून किंवा परिणामापासून, शुभ अशुभ या परिणामापासून तू सम राहायला हवंस असं सांगताना भगवंत म्हणतात, अरे मी सुद्धा सम असतो. समोहम सर्व भूतेषु मने द्वेषोऽस्ति न प्रियः, हे तुला सांगतो असं नाही. मी देखील समच असतो. मी देखील उदंड कर्मांची निर्मिती माझ्यापासून झालेली असतानाही त्याच्या परिणामांपासून, त्याच्या फळापासून मी अत्यंत अलिप्त असतो आणि समत्वानेच मी त्याच्याकडे पाहतो. मलाही कोणीही द्वेष आणि कोणीही प्रिय नाही असं भगवंत म्हणतात. खरं म्हणजे असं असायला पाहिजे की जो भगवंताच्या समोर हात जोडून उभा आहे, जो सकाळी दुपारी आणि संध्याकाळी भगवंताची प्रार्थना करतो, जो ध्यानाला बसतो, जो नाम घेतो, जो ईश्वराप्रीत्यर्थ सगळी कर्म करतो, तो भगवंतांनी प्रिय असायला पाहिजे. आणि जो भगवंताची चेष्टा करतो, कुठं भगवंत असं विचारतो, भगवंताशिवाय देखील आपलं जीवन चांगलं चाललेलं आहे, गेली 80 वर्ष मी भगवंताला मानलेलं नाही पण माझं काही बिघडलेलं नाही, त्याला रिटायर करायला देखील हरकत नाही, खुशाल रिटायर करा त्याची जरूर नाही असं जो म्हणतो, तर त्याच्याबद्दल भगवंतांना देखील द्वेष असायला पाहिजे. पण आपण आणि असं म्हणणारे हे या दोन्ही बाबत भगवंत समजतो, मग आपल्या भक्ती करण्याचा तरी उपयोग काय राहिला. आपली पूजा देखील व्यर्थ गेली, आपली सगळी उपासना व्यर्थ गेली. उपासनेचा मोठा आश्रय उपासना नाही तर निराश्रय,
आम्हाला आश्रय मिळावा म्हणून आम्ही उपासना केली आणि भगवंत म्हणतात की भजणारा आणि न भजणारा दोन्ही मला सारखेच असतात, मला प्रिय आणि अप्रिय कोणी नाही, ही सम आहे। सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी मी सम आहे। मला कोणाविषयी द्वेष नाही आणि कोणीही मला प्रिय आहे अतिप्रिय आहे असं नाही। सर्वांच्या बाबत मी समान वर्तन ठेवलेलं आहे आणि खरंच भगवंतांनी सगळ्यांना समान वर्तनातच ठेवलेलं आहे। सूर्य उगवतो तर सर्वांना समान प्रकाश देतो। जो भक्त आहे त्याचं घर या थंडीच्या दिवसात जास्त उबदार राहील अशी भगवंतांनी सोय केलेली नाही। पाऊस पडेल तर भक्ताला या पावसाचा त्रास होऊ नये म्हणून भगवंतांनी काही विशेष योजना केलेली नाही। जो खांडावाया घावो घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षोदय ऐसा, भगवंताचं सगळं भगवंतांनी निर्माण केलेलं सगळं जगत देखील अत्यंत समवर्तन करतं। एक आंबा आहे आणि तो आपल्यासारखे प्रामाणिक लोक विकत घेणारे त्यांना गोड लागतो आणि एखादी व्यक्ती चोरून तो आंबा खाते त्याला तो गोड नाही लागत असं पाहण्याचं आंब्याला काही कारण नाही। तो अत्यंत समत्वाने सगळ्यांना गोडच लागणार, पाणी सगळ्यांची तहान भागवणार, अन्न खाल्ल्यानंतर सगळ्यांना समाधान होणार, पोट भरणार, अग्नी सगळ्यांना एकसारखी उष्णता देणार आणि भक्ताचा पाय जरी अग्नीवर पडला तरी अग्नी चटका देणार आणि दुष्ट दुर्जनाचा पाय जरी अग्नीवर पडला तरी अग्नी चटका देणार। सगळ्यांना जगण्याचा एकसारखा अधिकार भगवंतांनी दिलेला आहे। मुळीच प्रिय आणि मुळीच द्वेष अशा भावनेने भगवंत कोणाशीच वागत नाहीत। ही भगवंतांची जी भूमिका आहे त्यामुळे जे अभक्त आहे ते कालांतराने भक्त होऊ शकतील। पार्शलिटी करणं हे आमचं काम आहे, आम्ही पार्शल असू शकतो। भगवंत नाही। जो निष्पक्षपाती आहे त्याच्या संगतीमध्ये दुसरा कोणी जो चांगला आणि वाईट असा भेद समाजात असेल तर तो वाईट चांगला होण्याची शक्यता तरी आहे, पण चांगल्याचा जो पक्षपाती आहे तर त्या पक्षपात्यामुळे जो तथाकथित वाईट आहे तो कधीही चांगला होणार नाही, उलट त्याचाही द्वेष तसाच वाढत राहील। भगवंत या गोष्टी करत नाहीत। भगवंतांनी सगळ्यांना जगण्याची समान संधी दिली। तुमच्या कर्माची जशी कर्म असतील तशी तुम्हाला फळ, हा न्याय भगवंतांनी सगळ्यांना समान दिला। ते समत आहेत, समत्वानेच वर्तन करतात। त्या न्यायाने जो भक्त आहे तो शांती मिळेल, जो अभक्त आहे तो अशांत राहील, पण तेही समत्वाने भगवंत वाटप करून चुकले। पदार्थ काढून काही नाही देत। तुम्ही भक्ती करता म्हणून थोडी पदरची शांती भगवंतांनी तुम्हाला दिली असं भगवंत करणार नाहीत। तुमची शांती तुम्ही मिळवाल, तुमचं समाधान तुम्ही मिळवाल, त्याचं वाटप देखील ते समानत्वानी करतील। भगवंत म्हणतात सर्व भूतमात्रांच्या बाबत मी सम आहे। ईश्वराचं जे समत्व आहे ते समत्व हे ईश्वराचं वैशिष्ट्य आहे। परमात्म्याचं समत्वच परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे। भक्ताच्या अंतर्यामी जो जाणीव रूपानी आहे तो तोच ए भक्ताच्या अंतर्यामी जाणीव रूपानी आहे. रामाच्या आत देखील राम आहे आणि रावणाच्या आत देखील राम आहे, परमात्म तत्व आहे. हे भगवंताचं समत्वच आहे, संधी सर्वांनाच आहे. जो घेईल, जो त्याचा लाभ घेईल, त्याला त्या तऱ्हेने त्या दिशेने फायदा होईल. पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी परमात्म्याचं परिशुद्ध स्वरूप वर्णन करून सांगितलं. परमात्म्याबद्दल आपली जी कल्पना असते ती या नवव्या अध्यायामध्ये सांगितली. गतिर भरता प्रभुः साक्षी निवासः शरणं स्वरूप प्रभवः प्रलयः स्थानुः निधानं बीजमव्ययम्. सर्वांची परमगती मी आहे, सगळ्यांना भरण पोषण करणारा तो मी आहे. पण तिथे भगवंत म्हणतात, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. तुमच्या ठिकाणी जे कर्तृत्व आहे ते मी निर्माण केलेलं नाही, तुमची कर्म जी आहेत तीही मी निर्माण केलेली नाहीत. माझ्यापेक्षा वेगळं असं समजणाऱ्या तुम्ही ती निर्माण केलेली आहेत. न कर्म फल संयोगम, कर्म आणि कर्मफळाचा संयोग हे देखील मी निर्माण केलेलं नाही, त्याच्या न्यायाने ते मिळत जाईल. स्वभावस्तू प्रवर्तते, आपल्या आपल्या न्यायांनी ते सगळं होत राहील. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. मी कुणालाही पाप कधीही देत नाही, कुणालाही पुण्य मी देत नाही. हे भगवंताचं समत्वच आहे. जर असं असतं की एका वर्गामध्ये दोन हुशार मुलं आहेत, त्या हुशार मुलांना अजून पुढे आणण्यासाठी त्यांच्यावर विशेष प्रेम करून शिक्षकांनी इतर मुलांपेक्षा त्यांना जास्त शिकवलं, घरी बोलवलं, भगवंत असं करत नाहीत. कोणाची स्पेशल ट्यूशन भगवंत घेत नाहीत. भगवंतांनी प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, दिवा लागलेला आहे. ज्ञानेश्वरी वाचू शकता, भक्तसंत वाचू शकता, भगवंत मध्ये पडणार नाहीत. ज्ञानेश्वरी वाचली त्याचं फळ तुम्हाला देतील, भक्तसंत वाचलं त्याचं फळ तुम्हाला मिळेल. ते फळ देखील भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वामध्ये जो आपोआप कायदा निर्माण झालेला आहे त्यामुळे मिळेल. म्हणून एक तऱ्हेने भगवंत ते तुम्हाला देतील किंवा तुम्हीच तुमचं मिळवलेलं असेल. आत्ताची जी काही आपली परिस्थिती आहे देह मन बुद्धीची, तर ती आपली आपण मिळवलेली आहे, त्याच्यात भगवंत पडलेले नाहीत. तुम्ही अत्यंत सुखी असाल तर तुम्ही जी कर्म केली, तुमचे जे विचार आहेत, तुमचं जे आचरण आहे त्याचा तो स्वाभाविक परिणाम असेल. तुम्ही आता जर दुःखी असाल तर तुमची जी कर्म आहेत, तुमचे जे आचार विचार आहेत त्याचा तो स्वाभाविक परिणाम असेल. आता या क्षणाला आपण जसे आहोत तसे भगवंताच्या राज्यातल्या न्यायानीच, पण आपल्या कर्मानी आपण मिळवलेलं आहे. भगवंत आपल्याबद्दल अत्यंत सम आहेत, ते पाहत आहेत. सद्गुरु देखील तुमच्याबाबत सम असतील. तुमच्या चित्तशुद्धीसाठी तुम्ही भगवंताची प्रार्थना करायची आहे, त्याचा तुम्हाला लाभ होईल. मी करतो असा भाव टाळायचा आहे, हे परमेश्वरा तुझ्याच कृपेने मिळेल असं म्हणायचं आहे. मिळवणारे आहात तुम्ही, फक्त मधला मी जाण्यासाठी परमात्मा देतो अशी भावना ठेवायची आहे. असे अशा रीतीने भगवंत अत्यंत सम आहेत. पण भगवंत म्हणतात की मी अत्यंत सम आहे, परमात्मा या न्यायाने भगवंत म्हणतात. भगवद्गीता जर सोडली तर कुठलाही महान पुरुष अशा रीतीने परमात्मा बोलतो आहे अशी जबाबदारी घेऊन बोलताना दिसत नाही. रामचंद्र देखील नाही. रामचंद्र म्हणतात की प्राक्तनाच्या प्रारब्धाच्या आधी मनुष्य मात्राचं जीवन आहे. रामचंद्र म्हणतात की सीतामाईं करता मी युद्ध केलं याचं कारण माझ्या कुळाचा गरिमा होता तो गेला असता. आमच्या कुळात आतापर्यंत असं कधी झालेलं नव्हतं की राजाचीच पत्नी पळून गेली आणि राजा नुसता पाहत राहिला. माझ्या कुळाचा सन्मान मी ठेवला असं रामचंद्र म्हणतात. रावणाला मारल्यानंतर सर्व देव येऊन स्तुती करतात तर रामचंद्र म्हणतात तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी असा भगवान वगैरे कोणी नाही, मी दशरथाचा मुलगा आहे, अयोध्येच्या राजाचा मुलगा आहे. रघुवंश आहे माझा. आणि माझ्या पत्नीला सोडवण्यासाठी म्हणून मी हे घनघोर युद्ध मांडलं, तेही माझ्या कुळाचा अपमान होऊ नये म्हणून. रामचंद्रांच्या अत्यंत अमर्याद मर्यादा पुरुषोत्तम अशा जीवनामुळं आणि ज्या बोधाने त्यांनी वर्तन केलं त्यामुळं आपण ते परमात्मा आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवली. ते म्हणत नाहीत मी परमात्मा आहे अशी गंमत आहे. ते परमात्माच होते पण त्यांच्या तोंडून तसा उद्गार नाही निघाला. असा उद्गार फक्त भगवान श्रीकृष्णांनी काढला. इतका की परमात्माच बोलतो आहे, मी परमात्मा आहे ही भावना नाही तर परमात्माच बोलतो आहे या भावनेनेच भगवान श्रीकृष्ण बोलले. परमार्थाच्या इतिहासात देखील अशा पद्धतीने कोणी बोललेलं नाही. भक्तांनी असं प्रसंगी उद्गार मात्र काढलेले आहेत, जसं रामकृष्ण म्हणत असत, जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण. पण असं उद्गार अत्यंत मोजक्या वेळेला आणि तशा प्रकारची बोधाची अवस्था अति उत्कट झाल्यावर निघालेले आहेत. एरवी भक्तच तू यंत्री मी यंत्र हे रामकृष्णांचं खरं तंत्र होतं. पण भगवंत सदा सर्व काळ या भावात या बोधात राहिले ही भगवंतांची विशेष गोष्ट आहे. मी असं वाचलं की यहुदी लोकांचे गुरु मोझेस एका पर्वतावर जाऊन राहिलेले होते. त्यांची आणि परमात्म्याची भेट झाली. परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं. परमात्म्याने दर्शन दिल्यानंतर त्यांनी त्यांना उपदेश केला. यथाकाल पर्वतावरून खाली आल्यानंतर मोझेसने मुसा त्यांनी लोकांना सांगितलं की आता मी तुम्हाला परमात्म्याने परमात्म ज्ञान सांगतो, टेन कमांडमेंट्स. त्या दहा धर्माच्या आज्ञा आता मी तुम्हाला सांगतो. मोझेस असं म्हणू शकला असता की परमात्म्याने मी ज्या ऐकल्या परमात्म्याकडून त्या मी तुम्हाला सांगतो आहे. पण परमात्मा दर्शन झालं, परमात्म्याशी एकरूपता साधली आणि परमात्माच बोलतो आहे अशा थाटात मोझेस येऊन सांगायला लागला की या टेन कमांडमेंट्स मी तुम्हाला सांगतो, या दहा धर्मांच्या आज्ञा आहेत, जणू परमात्मा सांगतोय अशा भाषेत. फार क्वचित अशा घटना घडल्या. करता असं सांगते असं म्हणून भगवद्गीता सांगितली गेलेली आहे. पण मी असं सांगतो असं म्हणून भगवद्गीता भगवद्गीतेनंतर देखील कोणी नाही सांगितली. थोडस तरी अंतर राहिलंच. मी असं ऐकलं की असं अशा प्रकारे जेव्हा मोजेस म्हणाला आणि ती हकीकत एक प्रचूर आपल्या शिष्यांना सांगत होता तेव्हा शिष्य म्हणाले की हा अतिसाहसीपणा आहे. जर परमात्म्याने मुसाला ही गोष्ट सांगितली तर त्यांनी असंच सांगायला पाहिजे होतं की जसं परमात्म्याकडून ऐकलं तसं मी तुम्हाला सांगतो आहे. हा अहंकार नाहीये का की मी तुम्हाला 10 धर्माच्या आज्ञा सांगतो असं मोजेस म्हणाला. तेव्हा तो फकीर आपल्या शिष्यांना म्हणतो आहे की एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक व्यापारी होता आणि तो व्यापारी पुष्कळ धार्मिक प्रवृत्तीचा होता. मोठा व्यापार उभून सांभाळत असताना देखील त्याची धर्माची वृत्ती शाबूत होती आणि कायम तीर्थयात्रेला जाण्याचा विचार त्याच्या मनामध्ये होता. पण अशी कधी संधी मिळत नव्हती की तीर्थयात्रेला जाईल. एवढ्या मोठ्या व्यापाराचं करायचं काय असं त्याला वाटत असे. तर आहेत त्या नोकर चाकरामधून त्यांनी एका नोकराला निवडला. कोणी जवळचं नव्हतं, नातेवाईक नव्हता, मुलं नव्हती, पुतणे नव्हते, भाऊ नव्हते की जे त्याचा व्यवसाय त्याच्यानंतर सांभाळू शकत होते. आणि तीर्थयात्रेला जाऊन यायचं म्हणजे किती काळ लागेल सांगता येणार नव्हतं. खडतर होतं, अवघड होतं, वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील सांगता येत नव्हतं. त्यांनी त्या नोकराला सांगितलं की तू सगळा व्यापार उदून सांभाळायचास माझ्यासारखा, मी येईपर्यंत तू हा सगळा कारभार सांभाळ. नोकर तयार झाला. पण हा व्यापारी दुकानाच्या मागच्या बाजूला खोली बांधून तिथं राहिला. नोकर कसं सांभाळतोय ते पाहत होता आणि गिराईकांशी बोलताना नोकर म्हणत होता की या किमतीला मालक तुम्हाला देणार नाहीत, याची हीच किंमत आहे. तुम्ही म्हणता त्या किमतीला मालक द्यायला तयार होतील असं मला वाटत नाही. असं 1 वर्षभरपर्यंत चाललेलं होतं आणि व्यापाऱ्याला तीर्थयात्रेला जाण्यासाठी अजून भरोसा येत नव्हता. त्याच्या पुढच्या वर्षी नोकर असं म्हणायला लागला की या किमतीला आम्ही देणार नाही, या किमतीला देणं आम्हाला परवडणार नाही, या किमतीला जर तुम्ही दिलं तर आम्ही व्यवसाय कसा करणार, हीच किंमत मी सांगतो आहे ती योग्य आहे, कारण आम्हाला हे परवडणार नाही. मालकाने विचार केला की अजून जरा थांबू. तिसऱ्या वर्षी नोकर म्हणायला लागला की ही किंमत मला मान्य नाही, तू म्हणतोस ती. या किमतीला जर तुला विकलं तरच मी धंदा करू शकेन, नाहीतर मी धंदाही करू शकणार नाही. मी म्हणतोय तीच किंमत योग्य आहे. मालकांनी असं ठरवलं की झाला, आता हा जे बोलतो आहे, मी जे बोललो असतो ते आता हा बोलतो आहे, आता त्याला तेवढा आत्मविश्वास आलेला आहे, आता आपण तीर्थयात्रेत जायला हरकत नाही, कारण आता नोकर मालकाच्या भाषेत बोलायला लागला. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भाषेत बोलतायत. समयहम सर्वभूतेषु, सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी मी समान असतो. जसं पाण्यातला गोडवा परमात्म्याने निर्माण केलाय पण भगवंत म्हणतात मी निर्माण केलाय म्हणून तहान भागतीय. आता परमात्म्याशी एकरूपता झालेली आहे आणि एकरूपता झाल्यावर जी व्यक्ती जसं बोलेल तसं भगवंत बोलत आहेत. नमे द्वेषोस्ति न प्रिया, मला कोणीही द्वेष नाही, मी सर्वांशी समान वर्तन करणार आहे. ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. जे मला भक्तीने भजतात ते माझ्यामध्येच असतात. ते त्यांचं कर्म आहे, मला भक्तीने भजणं हे त्यांचं कर्म आहे. मी अत्यंत समजून त्या कर्माचं फळ त्यांना देतो आणि ते माझ्यामध्ये असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतोच. मी सर्वांमध्येच आहे, मग त्यांच्यामध्ये विशेषत्वाने त्यांना जाणवतो. मी त्यांच्यामध्ये असतोच. जेव्हा भगवद्गीता सांगायला सुरुवात झाली, दुसऱ्या अध्यायातला मला वाटतं श्लोक आहे का तिसऱ्या अध्यायातला, ये यथा माम प्रपद्यंते तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. बहुतेक दुसऱ्या अध्यायातलाच असावा, सातव्या अध्यायातला. तर तिथं जे भगवंत म्हणतात की जे मला जसे भजतात तसं मी त्यांना भजतो, मला जसं भजतात जरी भाव असला माईक तरी देव होईल महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा, असं समर्थ म्हणतात. जो मला जसा येऊन भजतो पूजन करतो तास्त थैव भजाम्यहम, त्याला मी तसं पूजलंच समजा, मी सम आहे. म्हणून त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी नाही, मी त्याची कृती पाहतो आणि त्याला समाधान देतो. शिशुपाल मला जसा भजेल तसा मी शिशुपालाला भजेल, व्यास मला जसे भजतील तसा मी व्यासांना भजेल, भीष्म मला जसे भजतील मी भीष्मांना तसा भजेल, आणि अर्जुन जसा भजेल मी अर्जुनाला तसा भजेल, दुर्योधन माझ्याशी जसा तसा मी दुर्योधनाशी, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, आणि कसाही चालला तरी माझ्याच दिशेने तो येईल. तो माझ्याच दिशेने येत असेल तर दुष्टदेही चालला तरी देखील तो अंततः माझ्याच दिशेला येईल, कारण माझ्याखेरीज इथं काही नाहीच आहे. तुम्ही कुठल्याही दिशेला आणि कसेही जा, दुष्टतेची परिसीमा गाठा, मी त्याच्यासमोर राम होऊन उभा राहील. शेवटी असं आहे की रावणाचा प्रतिस्पर्धी होण्यासाठी रामालाच यायला लागतं, दुसरा कोणी नाही येऊ शकत. शेवटी परमात्माच येऊन उभा राहतो. कंसाचा प्रतिस्पर्धी होण्यासाठी श्रीकृष्णांनाच यायला लागतं. तितक्या टोकाचे व्हा, मीच असेन तिथं, त्याची आणि माझी सर्वात शेवट माझ्याशीच त्याची गाठ पडेल. मम वर्तमान वर्तन्ते, माझ्याखेरीज पर्याय नाहीये. ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते, माझ्या ठिकाणीच ते येऊन राहतात. ते शोचाप्यहम, मी एकूण लाणीचे खावे मजे येवे तो भलते ही अंगे, मजे येवे तो भलते ही मार्गे, भक्ति या विषय विरागे अथवा वैरे, भक्ति येवो विषय विरागानी येवो किंवा वैराग किंवा वैरागी येवो. इथे मीच आहे, शेवटच्या टप्प्यात माझीशीच गाठ आहे. कोणीही असो, भक्त असो मीच भेटणार आहे, वैरी असो माझा मीच भेटणार आहे. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, मला सोडून दुसरीकडे कुठे नाही जाऊ शकणार. क
कारण एका जन्माचा प्रवास ही नाहीये, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, पण मी ते माझ्याकडेच येईल आणि माझा आणि त्याचा सामना होईलच, मग भक्त म्हणून तरी होईल किंवा वैरी म्हणून तरी होईल, तो माझ्याकडेच येणार। तो मी उससी कैसा तरी जो सर्व भूती सदा सरीसा जेथ आप पडू ऐसा भागू नाही। जे ऐसिया माते जाणून अहंकाराचा कुरुठा मोडून जे जीवे कर्मी करून माते भजले ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे। सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी असे आणि बीज कणू असे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाची की अंतरे वाचून अतिवत वस्तू विचारे मी ते चिते। आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आहाच वाणे तैसे देह धरणे उदास तयांचे परिमळ निघाली या पवना पाठी मागे वोस फुल राहे बेठी बेठी तैसे आयुष्याची मुठी केवळ देह येर अवष्टंभू जो आघवा तो आरूढ होनी मत भावा मजची आतू पांडवा पैठा जाहला। पुढच्या बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।